श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध बघतो आहोत, दशक पाचवा समास तीन चालू आहे, शिष्याची लक्षणं चालू आहेत, त्यातही सत्शिष्याची लक्षणं चालू आहेत। बरीचशी लक्षणं पाहून झालेली आहेत, आता एक दोन लक्षणामध्ये समर्थ काय म्हणतात ते पाहूया। शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरींचा परमशुद्ध। सद्विद्या पाहिजे असं समर्थ म्हणतात, पराविद्या पाहिजे की ज्या विद्येने परमार्थाचं परमात्म्याचं आकलन होतं आणि परमात्म्याशी एकरूप होता येतं, अशी जी सद्विद्या आहे त्या सद्विद्येचं शिष्य असायला पाहिजे। संत ह्या सद्विद्येचा पाठपुरावा करतात आणि शांतिरूप होऊन जातात, आणि सामान्य मनुष्य मात्र सद्विद्येचा पाठपुरावा न करता अपराविद्येचा पाठपुरावा करतात आणि पैसा आहे, घरदार, गाडी, ओढा सगळं आहे तरी देखील तळमळतच राहतात। म्हणून संतांचं सांगणं की ज्याला आनंद हवा असेल त्यांनी सद्विद्येचा पाठपुरावा करावा। म्हणून शिष्य सद्विद्येचा असावा, शिष्य असावा सत्भावाचा। आपण पाहतो समाजात भाव पुष्कळ आहे, अनेक ठिकाणी देवळात गर्दी आहे, प्रवचन चालू आहेत, कीर्तन चालू आहेत, भजनं चालू आहेत, पालख्या आहेत, पारायण आहेत, उत्सव आहे, सगळं काही चालू आहे। निरनिराळ्या देवदेवतांचे समारंभ, उत्सव, रोषणाई सगळं काही चालू आहे, परंतु संतांना जो भाव अपेक्षित आहे तो भाव तिथे आहे का असा विचार करायला लागेल। पण पुष्कळ वेळा हे जे आहे हे वरवर दिसणारं रूप आहे। काही मंडळी अशी आहेत भावच नसलेली मंडळी आहेत, परमेश्वर आहेच कुठे असं म्हणणारी आहेत। काही मंडळी म्हणतात परमेश्वर आहे, भीतीपोटी परमेश्वराची प्रार्थना करत असतात, पूजा अर्चा करत असतात, किंवा जी काही प्रार्थना किंवा उपासना घडते ती संसाराला उपयोगी म्हणून केली जाते। पण हिथं जे संतांना हवा आहे तो सत्भाव पाहिजे की ज्या भावाने सत्रूप प्राप्तव्य आहे असा सद्भाव ठेवणारी मंडळी किती आहेत असं विचारा तर फार क्वचित कुणीतरी एखादा सापडतो। समर्थ इथं म्हणतात शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरींचा परमशुद्ध। बाहेरच्या शुद्धतेबद्दल ते आता म्हणत नाहीत, कारण ते गृहित धरलेलं आहे की बाहेर शुद्ध आहे म्हणून, स्वच्छ आहे म्हणून धरलेलं आहे, पण अंतरींच्या शुद्धतेला फार महत्व आहे। अंतरी शुद्ध नसता बाहेरी तत्व तो विटम भोगा असं म्हटलेलं आहे। मृत जैसा शृंगाराला गाढव तीर्थी नाकीला, किंवा दुध्या गाखला गुळे जायचा, कडू दुध्या माकीला गुळे जायचा, दुध्या कडू आहे आणि वर गुळ थापला तर काय उपयोग आहे। तशी एखादी व्यक्ती जर वरवर अगदी परीट घडीच्या कपड्यात दिसत असली, स्वच्छता नीटनेटकेपणा दिसत असला, तरी अंतर्यामी जर शुद्ध नसेल तर संतांच्या दृष्टीनं त्याला किंमत शून्य आहे। म्हणून ते म्हणतात अंतरींचा नुसता शुद्ध नाही परमशुद्ध पाहिजे, त्याची शुद्धता इतकी पाहिजे की तो स्वतः तर शुद्ध आहेच पण इतरांचे अवगुण काढून त्यांना गुणी बनवणं, त्यांना शुद्ध करणं आणि त्यांना ह्या मार्गावरून नेऊन मुक्कामापर्यंत पोहोचवणं एवढं सामर्थ्य असलेला शिष्य पाहिजे। म्हणून शिष्य पाहिजे असावा अंतरींचा परमशुद्ध। आता पुढच्या ओळीत म्हणतात शिष्य कसा नसावा, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही। शिष्य पाहिजे असावा अंतरींचा परमशुद्ध। आता पुढच्या ओळीत म्हणतात शिष्य कसा नसावा, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही। अविवेकी शिष्य नको आहे। विवेक हा शब्द आपण नेहमी वापरतो, व्यवहारामध्ये जो विवेक आहे तो वेगळा आणि परमार्थात विवेक म्हणतो तो वेगळा। आत्मानात्म विवेक असा शब्द आपण वापरतो, पण आत्मानात्म विवेक ह्याचा अर्थ अनात्मा जे आहे हे विश्व, हा देह, हे सगळं जे आहे हा अनात्मा आहे। तर सामान्य मंडळी त्या बाबतीमध्ये विवेक करताना दिसतात, आपण बोलतानाही म्हणतो जरा विवेक पाहिजे असं म्हणतो। पण संतांचं म्हणणं असं आहे की अनात्म्याच्या ठिकाणी जो विवेक केला असं आपण म्हणतो तोच मुळात अविवेक आहे, आणि सत्स्वरूपाच्या ठिकाणी किंवा आत्म्याच्या ठिकाणी जो विवेक केला जातो त्यालाच खऱ्या अर्थाने विवेक म्हणायचा आहे, आणि बाकी सगळा अविवेक चाललेला आहे। शिष्य नसावा अविवेकी, याचा अर्थ बाह्य विश्वामध्ये रमलेला शिष्य नसावा. बाहेरच्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्याचं मोजमाप घेतलेलं पाहिजे आणि त्याला किती महत्व द्यायचं ते लक्षात घेतलं पाहिजे. शिष्य नसावा गर्भसुखी, गर्भसुखी याचा अर्थ आराम आहे, श्रीमंती आहे, घरदार नोकर चाकर आहे, आरामात राहिलेला आहे, खायला प्यायला व्यवस्थित आहे. आणि असा जर शिष्य असेल तर तो देह कष्टही करणार नाही, साधनेचे कष्टही घेणार नाही, आणि साधनेचे कष्ट न घेता लोकांकडूनच जर सेवा घेत असेल तर तो परमार्थ करणार कसा. मग गर्भसुखी नसावा असं म्हणताना कसा असावा हेही समर्थ सांगतात. शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही, संसारामध्ये दुःख ज्याला भोगावा लागलेला आहे अशी व्यक्ती मग म्हणते की नको हा संसार, नको हा जन्म असं ती म्हणत असते. आणि सगळं काही आरामात असलं की ती मंडळी म्हणतात तुम्ही जन्म नको कशाला म्हणता, चांगलं चाललं आहे आमचं, छान आहे सगळं. जोपर्यंत देहाला पीडा होत नाही किंवा आत्यंतिक यातना देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पातळीवर होत नाहीत, आर्थिक दुरावस्था येत नाही, तोपर्यंत माणसाला आहे ते छान आहे असं वाटत असतं. पण जेव्हा आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात तेव्हा मग मनुष्य म्हणतो की नको हे जीवन, नको हा देह. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की असा जो असेल त्रिविध तापे पोळला संसार दुःखे दुखवला तोच अधिकारी झाला परमार्थविषयी. ज्याला कुठेतरी दुःख होत आहे तो विचार करायला लागतो परमार्थविषयीचा. परंतु हा काही सिद्धांत नाही. काही मंडळी दुःख भोगत असतात पण तरी परमार्थाचा विचार करत नाहीत, तात्पुरत्या दुःखाला सामोरं जातात, पुन्हा ते दुःख दूर झालं की पुन्हा तेच येरा माझे मागले तेच सुरू झालेलं असतं. काही मंडळी दुःखातून सावध होतात आणि आपल्या मार्गाला लागतात, परमार्थाची साधना करतात. पण म्हणून प्रत्येक जण ते दुःख कसं काय स्वीकारेल त्याच्यावरती अवलंबून आहे. नाहीतर अनेक मंडळी किंबहुना बहुतेक सगळ्या मंडळींना संसारात दुःख असतंच असतं, पण त्यापैकी परमार्थाला किती लागतात असं जर बघितलं तर फारच थोडी परमार्थाला लागतात असं दिसतं. त्याचं कारण पुष्कळ वेळा ते ज्ञानही नसतं, सांगणारही कुणी नसतो, आणि पुन्हा पुन्हा दया दुखिया दुःखची जीवा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. विषयदरीचे दुर्दुर बेडकाची उपमा दिली आहे त्यांनी, चिखलात जसे बेडूक असतात ना तशा तऱ्हेची ही मंडळी त्या संसाराच्या चिखलामध्येच पुन्हा 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 डुक्या देत बसलेली असतात. बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, खूप जर दुःख झालं असेल तर त्यालाच परमार्थ बाणणं शक्य आहे. संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे, समर्थ अशी अपेक्षा धरतात की संसारात दुःख झालं तर त्याला वैराग्य येईल, तो अंतर्मुख होईल आणि आत्म्याच्या शोधात लागेल. पण आता म्हटलं त्याप्रमाणे सर्वांना तसं होईलच असं सांगता येत नाही. एखादा भाग्यवान तो की ज्याला लक्षात येते की संसार दुःख ऐकल्यानंतर किंवा स्वतः सोसल्यानंतर की आपण परमार्थाला लागलं पाहिजे. जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास, विश्वासपणे दृढ कास धरली सद्गुरूंची. संसाराचा त्रास झाला असेल तर त्याच्या मनामध्ये सद्गुरूंच्या विषयी परमेश्वराच्या विषयी विश्वास निर्माण व्हावा आणि त्यांनी सद्गुरूंची कास धरावी आणि परमार्थाला लागावं. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सच्छिष्य. म्हणून संसाराला त्रासलेला आहे, सद्गुरूंच्या दृढ क्लास विश्वास ठेवलेला आहे असा जर असेल तर तो मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. असा जो कुणी असेल तो मोक्षाचा अधिकारी आहे आणि अग्रगण्य आहे असं समर्थ म्हणतात. आणखी कसा शिष्य पाहिजे? जो सद्गुरु वचने निवाला. सद्गुरु भेटले तो अत्यंत व्यग्र होऊन आलेला होता, सद्गुरूंच्या शोधात आलेला होता, सद्गुरूंचे वचन कानावर पडलं, त्यांनी सांगितलं तत्त्वमसी म्हटलं, त्याला अनुग्रह दिला आणि तू माझा आहेस असं म्हटलं, त्याबरोबर त्या सद्गुरूंच्या वचनाने तो निवाला, शांत झाला, तात्पुरता का विना शांत झाला. आणि परमशांतीचा मार्ग सद्गुरूने दाखवला की तुला जर नित्य शांती हवी असेल तर ह्या मार्गाने तू चालायला लाग. सद्गुरु वचने निवाला तो सायुज्यतेचा अखिला. आणि असा जर निवाराला असेल तर सायुज्य मुक्तीचा धनी तो होऊ शकतो. आणि मग संसार पांगे पांगीला न वचे कदा. मग संसारात अनेक जरी संकट आली दुःख आली तरी त्याच्यात तो सापडत नाही, तो त्याला तोंड देत राहतो, परंतु तो अशा एका वेगळ्या भूमिकेवर आलेला असतो की प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्याची दृष्टी पारमार्थिकी झालेली असते. सद्गुरु होऊन देव मोठा जया असं वाटे तो करंटा. जर सद्गुरूंपेक्षा देव मोठा आहे असं वाटत असेल त्याला करंट असं म्हटलेलं आहे. कारण सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे. परमेश्वर जर प्रसन्न झाला तर ऐहिकातलं देत असतो आपल्याला, आणि आपणही त्याला म्हणतो रामकृपा म्हणतो शिवकृपा म्हणतो, घर बांधलं बंगला बांधला परमेश्वराच्या कृपेने सगळं झालं. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी जर पाहिलं तर सद्गुरूही सामान्य स्थितीत राहिलेले असतात, पुष्कळ वेळा तर ते दारिद्र्यातच राहिलेले असतात. आणि अशा स्थितीमध्ये हे जे वैभव असतं ते देवामुळे मिळालेलं आहे असं वाटून त्याला देवाबद्दल विशेष मोठेपणा वाटतो की देव मोठा आणि सद्गुरूंच्या जवळ काय आहे. परंतु ज्याला परमार्थातलं धन हवं असेल त्याच्या मात्र लक्षात येतं की हे झोपडीत राहिले काय आणि त्यांनी दरिद्र्यासारखे कपडे घातले काय. खरं धन जर असेल तर सद्गुरूंच्या पाशी आहे आणि तेच मिळवायसाठी मिळालं आहे. त्यामुळे बाह्य जे काही वैभव आहे ऐश्वर आहे याच्यावरती साधक भाळत नाही पण सामान्य मनुष्य म्हणतो भाळतो आणि सद्गुरूनं देव मोठा म्हणतो पण समर्थ म्हणतात असं ज्याला वाटतं तो करंट आहे. सद्गुरू स्वरूपते संत आणि देवास मांडेल कल्पांत. सद्गुरूंचं स्वरूप जे आहे ते संत आहे, स्थिर आहे, ते बदलणारं नाही आहे. आणि देवास मांडेल कल्पांत, पण देव मात्र जेव्हा कल्पांत येईल तेव्हा ते जे आकार घेतलेले आहेत ते सगळे जाणार आहेत. पण सत्स्वरूप जे आहे, सद्गुरू तत्व जे आहे ते मात्र अखंडच आहे. तेथे कैसे उरेले सामर्थ्य हरिहरांचे. जे देवाला सुद्धा जर कल्पांत मांडणार आहे तर हरिहरांचं सामर्थ्य तरी कुठलं उरलं. तर ते सामर्थ्य देखील हा ऐकायला उपयोगी आहे. त्यामुळे खरं सामर्थ्य जे धरलेलं आहे ते सद्गुरूंचं सामर्थ्य आहे की जे त्या जीवाला ब्रह्मरूप करून टाकतात. सामर्थ्य तरी कुठलं उरलं. तर ते सामर्थ्य देखील हा ऐकायला उपयोगी आहे. त्यामुळे खरं सामर्थ्य जे धरलेलं आहे ते सद्गुरूंचं सामर्थ्य आहे की जे त्या जीवाला ब्रह्मरूप करून टाकतात. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक. इथं समर्थाने ठामपणाने सांगितलंय की सद्गुरूंचं सामर्थ्य मोठं आहे. जेथे आटती ब्रह्माधिक, ज्या ठिकाणी ब्रह्माधिक देखील आटून जातात. सोन्याचा अलंकार करावा आणि आटून पुन्हा सोनं करावं, तसं हे ब्रह्माधिक सगळे पुन्हा त्या निर्गुण रूपात जाऊन बसतात. पण अल्पबुद्धी मानवी रंक, अल्पबुद्धी आहे रंक आहे मानव तयास हे कळे ना, त्याला कळतच नाही. त्यामुळे देव मोठा का सद्गुरु मोठा. गुरुदेवास बराबरी करी तो शिष्य दुराचारी. जो सद्गुरूंची देवाबरोबर तुलना करतो तो शिष्य दुराचारी म्हटलाय. भ्रांती बैसली अभ्यांतरी सिद्धांत नेणवे. त्याला सिद्धांत कळत नाही, भ्रांती बसलेली अंतःकरणामध्ये आणि म्हणून तो देवाला मोठं म्हणतो. वास्तविक देव मनुष्य भाविला मंत्री देवपणाशी आला. सद्गुरु न वचे कल्पिला ईश्वराचे. वास्तविक काय आहे की माणसानी देव निर्माण केला, त्याची प्राणप्रतिष्ठा केली, पण सद्गुरूंच तसं नाही आहे. सद्गुरु न वचे कल्पिला ईश्वराचे. सद्गुरु तत्व जे आहे ते माणसाने त्याची प्रतिष्ठापना वगैरे करायची नाही, ते सद्गुरु तत्व जसं आहे तसंच्या तसं आकाराला येतं समोर त्या शिष्यांच्या कल्याणासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि ईश्वर जो आहे तो विश्वामध्ये घालत असतो आणि सद्गुरु विश्वातून त्याला बाहेर काढत असतात. म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे. देवापेक्षा कोटी गुणांनी सद्गुरु श्रेष्ठ आहे. जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली. आणि त्या सद्गुरूंचं वर्णन करताना वेदशास्त्रामध्ये भांडणं लागली. हे कसं वर्णन करता येईल ते बघतायत. आणि शेवटी पुन्हा संत देखील म्हणतात की आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप माझा अज्ञाना काय कळे. त्यामुळे सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही. म्हणून सद्गुरु पदापुढे दुजे काहीच न चढे. सद्गुरूंच्या पदापुढे श्रेष्ठ असं दुसरं काही नाही. देव सामर्थ्य ते केवळे माया जनित. देवाचं सामर्थ्य जे आहे ना हे मायेचं सामर्थ्य आहे. स्वप्नामध्ये लाख रुपये मिळाले काय उपयोग आहे त्याचा. प्रत्यक्षात जागे झाल्यानंतर लक्षात येतं की काहीच खरं नाही. तसं जो जीव साधना करून स्वरूपामध्ये जागृत होईल तेव्हा त्याच्या लक्षात येते की ज्याला काही वैभव वैभव म्हणून लोक समजतात किंवा आपण पूर्वी समजत होतो सद्गुरु भेटीपूर्वी, तेव्हा आता लक्षात येते की देवाचं सामर्थ्य हे खरं नाही, सद्गुरूंचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे. आहो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तयापाशी. ज्याच्यावर सद्गुरु कृपा झाली आहे त्याच्या पुढे इतरांचं सामर्थ्य चालत नाही. ज्ञान बळे वैभवासी तृण तुच्छ केले. त्या जीवाला जे ज्ञान प्राप्त झालं सद्गुरूंच्या कृपेनं, त्या ज्ञानामुळे बाकीचं सगळं वैभव तो तृण तुच्छ करतो. कसपटा समार मानतो तो म्हणतो कसला आलाय वैभव, मला जे असं काही मिळालेलं आहे की जे कधी जाणार नाही आहे, जे कुणी काढून घेणार नाही, जे कधी खर्च होणार नाही, असं आत्मधन मला प्राप्त झालंय, स्वरूप बोध झालेला आहे. त्या बाकीचं वैभव त्याला काहीच किमतीचं राहत नाही. सद्गुरु कृपेचे नि बळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे. माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. त्याला कोणतं वैभव मिळतं बरं, तर ते म्हणतात सद्गुरु कृपेच्या बळाने आणि अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे. जे ग्रंथ आपण वाचतो ते परोक्ष ज्ञान आहे, परंतु साधनेने जर त्याला अपरोक्ष ज्ञान झालं, आत्मानुभूती संपन्न जर तो झाला, मी कोण आहे त्याला जर कळलं, तर त्याच्या पक्षी मायेसहित सगळं ब्रह्मांड दृष्टीला येत नाही. ह्याचा अर्थ विश्व नाहीसं होतं असं नाही, त्या विश्वाचं खरं स्वरूप त्याच्या लक्षात येतं की नाना रंग रूपाने जर हे विश्व दिसत असलं तरी त्याचं अधिष्ठान फक्त सत्य आहे आणि बाकीचं हे सध्या जाणार येणार आहे. दोरीवर सर्प आहे हे लक्षात आलं आणि दोरी लक्षात आल्यानंतर त्या सर्पाबद्दलची भीती वाटेनाशी होते, तसं त्याला विश्वाबद्दल मग काही आकर्षणही राहत नाही, त्याची भीतीही राहत नाही, त्याला मूळ अधिष्ठान लक्षात आलेलं असतं. त्यामुळे ऐसे सच्चिष्याचे वैभव, सच्चिष्याचं वैभव कुठलं, तर सद्गुरूंची कृपा, अपरोक्ष ज्ञान प्राप्त होणं, मायेसकट सगळं ब्रह्मांड नाहीसं होणं, तो स्वयं ज्ञान स्वरूप होऊन राहणं, अनेकांच्या अंतःकरणात त्यांनी स्थान मिळवणं, अनेकांचं प्रेम आणि विश्वास त्यांनी संपादन करून घेणं, हे जे सगळं आहे ना हे त्याचं वैभव आहे. तो ध्यानात रंगून जातो, नामात रंगून जातो, सद्ग्रंथांच्या वाचनात रंगून जातो, हे त्याचं वैभव आहे. कुठल्याही बाह्य गोष्टीवर त्याचा सुख आनंद अवलंबून नसतो, हे त्याचं वैभव आहे. त्यामुळे जे वैभव सामान्य मंडळींना वाटत असतं ते वैभव ह्याच्या दृष्टीनं कपर्दिक त्याला किंमत नसते. त्याचं वैभव आहे आंतरिक धन जे मिळालेलं आहे, सगळ्या विश्वाचं स्वरूप जे समजलेलं आहे आणि तो सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये लीन झालेला आहे, हे वैभव मोठं आहे. म्हणून ऐसे सच्चिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढ भाव, हे त्याचं वैभव आहे. सद्गुरूंच्या वचनावर निष्ठा, आणि असा जर सच्चिष्य असेल तर सद्गुरू त्याला कधीच अंतर देत नाहीत. सद्गुरु असं ती अंतर आहात सच्चिष्या ते जागवित अखंड आयुष्यभर, नंतर देखील सद्गुरूंच्या मिळून जातो, तो असताना देखील सद्गुरूंच्यातच असतो आणि गेल्यावरही सद्गुरूंनाच भेटणार असतो, त्यांच्याशीच एकरूप होणार असतो. त्यामुळे अखंड सद्गुरूंच्या ठिकाणी दृढ भाव ठेवून राहिलेला असतो आणि हे त्याचं वैभव असतं. तेने गुणे देवराव स्वयेची होते, हे सद्गुरूंच्या वचनावर दृढ भाव ठेवलेला असल्यामुळे हा जो जीव आहे त्याला देवाची प्राप्ती व्हायचं नाही, तो स्वयं देवरूप होऊन जातो, परमात्मरूप होऊन जातो. अंतरी अनुतापे तापले, तेने अंतर शुद्ध झाले. पण हे होण्यासाठी काय झालं, पहिल्यांदा अंतरामध्ये अनुताप झाला, पश्चाताप झाला, काय करायला पाहिजे ते त्याच्या लक्षात यायला लागलं आणि त्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालं आणि पुढे सद्गुरु वचने निवाले सच्चिष्य अहिंसे, आणि मग सद्गुरूंच्या वचनाने परमशांत होऊन गेले. वखवख थांबली, तळमळ होती ती संपली, हे हवं ते हवं सगळं संपलं, शांत होऊन गेलेलं आहे. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालते, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न दरीजे. सद्गुरूंनी जे वचन सांगितलं तत्वमसी, त्या वचनाच्या मार्गाने जात असताना ब्रह्मांड जरी पालथ झालं तरी ज्याचा शुद्ध भाव आहे सद्गुरूंच्या ठिकाणी त्याच्यामध्ये जरा देखील पालट होत नाही. वाटेल ते तिकडं हो, परंतु त्याच्या भावात पालट होत नाही. म्हणून शरण सद्गुरूस गेले सच्चिष्यांसे निवडले, क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. म्हणून ही मंडळी सद्गुरूंना शरण गेली, सच्चिष्य म्हणून त्यांची निवड झाली, त्यांच्या पहिली जी कर्म चालली होती त्याच्यामध्ये पालट झाला आणि ते ईश्वरी पावन झाले. ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी, असा सच्च्या ठिकाणी भाव ज्यांचा दृढ झाला तीच मंडळी मुक्तीचे वाटेकरी होतात, त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो. येर माईक वेशधारीस असच्चिष्य, आणि बाकीचे जे आहेत ते असच्चिष्य आहेत. ते माईक म्हणजे खोटे आहेत, वेशधारी आहेत. वेश वरीवरी केला, वरीवर जसा वेश करावा, निरनिळ्या प्रकारचे कपडे घाला, निरनिळ्या रंगाचे टिळा माळा काय तुम्हाला करायचं ते करा, पण हे म्हणतात हा बोध जोपर्यंत नाही तोपर्यंत ते माईक आहे. आणि मग त्यांचं वर्णन जे आहे ते पुढच्या सगळ्या वयामध्ये समर्थाने हे असच्चिष्य कसे असतात त्याचं वर्णन सगळं केलेलं आहे की वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक, त्याला पडत मूर्ख म्हटलंय. विषयी वृत्ती अनिवार्य, विषयात रंगून गेलेला आहे. दृढ धरिला संसार, संसाराला पक्का धरलेला आहे. आणि परमार्थ चर्चेचा विचार मळी न झाला, परमार्थ चर्चा म्हटली की तेवढं राहू दे बाजूला. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मती मंद लोधला कामी. अशा व्यक्तींना समर्थांनी खूप कडक शब्द वापरले, तुकोबांनी तसेच वापरले, आणि बहुसंख्य मंडळी परमार्थ सोडून ही जी ते वर्णन केलेलं आहे याच्यामध्येच येणारी असतात. समर्थांना किंवा संतांना सगळ्यांना वाईट वाटतं की काय करावं या लोकांना, किती सांगावं तरी कळत नाही. मग काही वेळा समजून सांगायचा प्रयत्न करतात, काही वेळा कडक शब्द वापरतात, पण शेवटी जे वळायचे तेवढे वळतात आणि बाकीचे जे आहेत त्यांना जर परमभाग्यानं कुणी वळवणारा भेटला तर मात्र ते या ठिकाणी वळतात. आपणही तसा प्रयत्न करायचा आहे. म्हणून इथं ते म्हणतात सज्जनांचे संगती विषयी सज्जन म्हणवती. सज्जनांच्या संगतीत राहतात विषयी सज्जन म्हणविती. आपल्यालाही सज्जन म्हणवतात परंतु तसं नाही. त्यामुळे संतांच्या संगतीत राहिला म्हणून तो मोठा झाला असंही संभवत नाही. त्यांना त्यांनी पडत मूर्ख असं म्हटलंय. म्हणजे सर्व ज्ञान आहे तथापि साधना करत नाहीत मार्गाला लागत नाहीत. तसे विषयी बापुढे त्या असं ज्ञान कोणीकडे अशा विषयी लोकांना ज्ञान काय सांगणार अशा तऱ्हेनं त्यांनी खूप वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी म्हणतात परपिढे विषयी तत्पर जैसे विंचू आणि विकार तैसा कुशब्द जिव्हार भेदी सकळांचे. त्यांचं वागणं कसं बोलणं कसं आपले आवून झाकायचा दुसऱ्याला कठीण शब्द बोलायचा असं सगळं चालतं. असो किती वर्णन करणार आणि से गुणा वेगळे हे जे काही गुण म्हणजे अवगुण सांगितले त्या खेरीत जे आहे त्याला सचिष्य असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून शेवटी म्हणतायत प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा. ते प्रपंच टाकायला सांगत नाहीयेत पण प्रपंचातच हे अवगुण टाकून जर गुण मिळवता आले तर प्रपंचच परमार्थ रूप करता येतो. म्हणून प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवगाची बुडवावा हे विहित नव्हे. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकरूप करावा गृहस्थाश्रमही पाळावा असं सगळं समर्थाने जे सांगितलेलं आहे ही शिष्याची लक्षणं आपण जरा विस्तृत घेतलेली आहे. कारण एकच हेतू आहे की ज्यांना या मार्गाने जायचं आहे त्यांनी हे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करायचा आहे. कारण ह्या गुणांनीच आपल्याला गुणाच्या पलीकडे जायचं आहे. अवघड आहे एक एक गुण परंतु समजून घ्यायला पाहिजे काय करायला पाहिजे ते. म्हणून समर्थाने काही काही विषयावर जो विशेष भर दिलेला आहे त्याच्यामध्ये हा जो समास आहे त्याच्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे पाचवा दशक संपूर्ण जो आहे तो साधकाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे पुढचे जे समास आहेत पाचवा दशक सहावा समास पुढे बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध हे जे चार समास आहेत ते सगळे देखील आपण थोडे थोडे समजून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये दासबोधातला साधनेच्या दृष्टीनं जो महत्वाचा भाग आहे तो आपण जास्त बघतो आहोत. अवांतर अनेक विषय अनेक ग्रंथात येतात त्याप्रमाणे ह्याच्यातही आलेले आहेत काही काल सापेक्ष आलेले आहेत. पण आपण त्याच्यावर फारसा विचार न करता आपल्याला जे ध्येय डोळ्यासमोर आहे ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या मार्गाने जाताना आपल्याला काय काय पाहिजे कोणतं मार्गदर्शन पाहिजे ते आपण समजून घेतो आहोत. आणि या दासबोधामध्ये सोपी भाषा असल्यामुळे आपल्याला कळणं सोपं जात आहे त्या तऱ्हेनं आपण जाणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा महाबुधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.